नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि कॅनडा यांच्यातला व्यापार 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दोन्ही देशांमधला सर्वंकष व्यापार करार पूर्ण करण्यावरही सहमती झाल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासोबत नवी दिल्लीत चर्चा केल्यावर ते वार्ताहरांना संबोधित करत होते. दोन्ही देशातल्या व्यापार करारामुळं दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढतील, असं प्रधानमंत्री म्हणाले. आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा राज्यभरात साजरी होत आहे. होळी आणि धुलिवंदनानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. होळीचा सण साजरा करताना पर्यावरणाची हानी टाळण्याचं आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1048 अंकांची घसरण होऊन 80,238 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी सुमारे 312 अंकांनी घसरून 24,865 अंकांवर स्थिरावला. माजी खासदार, माजी कुलगुरू, साहित्यिक आणि विचारवंत डॉ जनार्दन वाघमारे यांचं आज सकाळी 8:30 वाजता लातूरमध्ये निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आल्यामुळं त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.